नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन फाल्या कुरुक्षेत्राक भेट दितले. ह्या वेळार ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 20व्या दिक्षांत सुवाळ्यात मुखेल सोयरे म्हूण हाजीर रावतले. तशेंच ते आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या निमतान आयोजित केल्ल्या अखिल भारतीय देवस्थान परिषदेक हाजीर रावतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज पुलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 60व्या अखिल भारतीय परिषदेची यजमानकी करतात. 3 दिवसांच्या परिषदेची सुरुवात काल छत्तीसगडातल्या नवा रायपुरात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परिषदेचे उक्तावण केले. देशातली अंतर्गत सुरक्षा आव्हानां सोडवप, समस्या आणि आव्हानां वळखुपा सयत धोरणां तयार करपा मेरेन ही परिषद एक मुखेल माची म्हूण उदेल्या अशें तांणी म्हळां. वेचणूक आयोगान वेचणूक वळेरीत खाशेली सघन सुधारणा म्हळ्यार SIR-च्या दुसऱ्या पांवड्यार 99.53% मतदारांक गणना फॉर्म वाटल्यात अशें सांगला. आता मेरेन 50.73 लाखा परस चड मतदारांक गणना फॉर्म वाटल्यात. तशेंच वट्ट 40 कोटी फॉर्माचे डिजिटायझेशन केला अशें मुखार सांगले. केंद्र सरकारान सोमार सावन सुरू जावपी संसदेच्या शियाळ्या अधिवेशनाच्या पयली फाल्यां सर्वपक्षीय बसका आपयल्यात. हे बसकेंत अधिवेशना वेळार लोकसभा आनी राज्यसभा सुचारूपणान चलपा खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षाकडल्यान सहकार्याची मागणी करतले. संसदेचे शियाळी अधिवेशन सोमार सावन सुरू जावन 19 डिसेंबर मेरेन चलतले. सध्या भारत उदरगतीच्या मार्गार नेटान मुखार वता ते पळयल्यार तरणाट्यांनी उमेदीन रावप महत्वाचे आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हटला. उत्तराखंडातल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या 100व्या फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप सुवाळ्यात ते उलयताले. सक्तीची सुरक्षा सुधारणा पुराय जाय मेरेन भारतातल्या एअरबस A320 वरवीं चलयिल्ली सगळी विमानां बेगोबेग स्थगीत करपाचो आदेश नागरी विमान महासंचालनालयान दिला. संसारभरातल्या हजारांनी A320 प्रकारच्या विमानांचेर संभाव्य सौर किरणोत्सर्गाचो धोको आशिल्ल्याचे दिसून आयिल्ल्यान हो आदेश जारी केला.
Indian Airlines operator Indigo and the Air India together use more than 350 aircraft in this category. The aircraft in the country will need to be grounded briefly to install the software fix, a process that is expected to cause operational disruptions. Meanwhile, Air India has issued a statement that its engineers are working round the clock to complete the software and hardware realignment on A320 family aircraft worldwide. It said some flights may be slightly delayed or rescheduled. The company has also requested passengers to check the latest flight status on its website or connect with their contact center at 011-693-29333 and 011-693-29999 before heading to the airport.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले. आकाशवाणीच्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीचो हो 128वो भाग आसा. आकाशवाणी आणि दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. दित्वा चक्रीवादळाच्या फाटभुयेर भारतीय हवामान खात्यान तमिळनाडू, पुडुचेरी आणि लागसारच्या दक्षिण आंध्र प्रदेशातल्या दर्यादेगांचेर उटंगाराच्या पावसा खातीर रेड अलर्ट जारी केला. फाल्यां सकाळ मेरेन हे चक्रीवादळ वायव्येक वचून बंगालच्या नैऋत्य खाडीत पावोवपाची शक्यताय खात्यान उक्तायला. तशेंच सोमार मेरेन ह्या वाठारांतल्या नुस्तेमारांनी दर्यांत वचचे न्ही अशी शिटकावणी खात्यान दिल्या. मजगतीं भारतान चक्रीवादळ बादीत श्रीलंकेत मजती खातीर ऑपरेशन सागर सिंधू सुरू केला. हे कारवाय खाला 80 टन वैजकीय पुरवण घेवन एक खाशेलें विमान श्रीलंकेत पावला जाल्यार आनीक एक विमान बेगीनूच पावतले.
चक्रवात डिटवा के चलते श्रीलंका में राहत कार्यों को भारत की मदद से और मजबूती मिली है एक ऐसे समय में जब द्वीपीय राष्ट्र 2017 की बाढ़ के बाद सबसे बड़ी प्राकृतिक आपदा का सामना कर रहा है. भारत से आए अनुभवी NDRF कर्मियों और भारतीय हेलीकॉप्टरों ने लोगों की जान बचाने के प्रयासों को और तेज किया है. ऑपरेशन सागर बंधु के तहत भारत ने 21 टन राहत सामग्री से भरे 2 विमान भेजे हैं जो श्रीलंका के बचाव कार्यों में बड़ी सहायता देंगे. श्रीलंकाई प्रशासन ने प्रभावित क्षेत्रों में लोगों से सुरक्षित स्थानों पर जाने में पूरा सहयोग करने की अपील की है.
इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी चक्रीवादळान जाल्ल्या लुकसाणाविशी दुःख परगटायला आणि श्रीलंकेत मजत दिवपाक आपली वचनबद्धताय परतून उक्तायला. मलेशियातल्या सुलतान अल्झानच्या मैदानार जाल्ल्या हॉकी खेळात भारतान कॅनडाचेर 14-8-3 अशे जैत जोडून फायनलीत पावल घाला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.